श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय दहवा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। स्मरातयाते अविरत प्रेम भरित अंतरे जयाचा स्मरण मात्रेच उकले जन्म मरणाचा पेच साधनात साधन ते हेच नाही वेच कपर्दिक अल्प देख रेखे वर मेख मारी तो जेते सद्गुरु सेवा चोखट संसाराचे समूळ तळपट न्याय मी मांसा दी घटपट न लगे खटपट काही आधीभूत आणि आध्यात्मिक तिसरे दैविक तरुणी जाती भक्त भाविक होता नाविक सद्गुरु तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे ना वाडियावर तोच तरावया भव सागर निज गुरु क्रियमाण क्षया जाति गाऊ चरिती तयाते अष्टमाध्याय जाहले कथन नर जन्माचे प्रयोजन नवमी दीक्षा वृत्ती से गहन गुजवर्णन परिसिले खुशाल चंदाचा समाचार माळसा पतिता त्यांचा शयन प्रकार श्रवण सुख करवानिला आता श्रोते दत्त चित्त ऐका पुढील बाबांचे चरित कैसे ते राहत कोठे निजत कैसे विचरत अल केवढा लौकिक आयुर्दाय हिंदू यवना उभया माय वाघा बकऱ्यांच्या विश्वासाठाय प्रेमे निस्सू रुंदये कवित ची सगळी झोपाळ्या परी आढ्यास टंगली चिंध्याही बांधिली उभयाग्री ऐशा फळी वरी बाबा निजत उषा पाय त्या पण त्या जळत केव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयांची मानवा कवुनी वरती बैसती किंवा तिच्यावर निद्रिस्त असती परिते केव्हा चढती केव्हा उतरती न कळते गती कवणाही ऐसी चिंध्यांनी बांधिली फळी वजन बाबांचे कैसे सांभाळी महासिद्धी असता जवळी नावाला फळी केवळती अतिसूक्ष्म कण डोळा खुपे तेथे आणि मावंत सुखे लपे माशी कीड मुंगी आरोपे संचार सोपे बाबांचे आणि माझयाचे घरची दासी वेळ कातया ते होता माशी वसेल जो अधांतरी आकाशी मात त्या कायसी फळीची आणि मा महिमा लघिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी बद्धांजली उभ्या जयाच्या सन्निधी फळी त्या नुसती निमित्ता कीड मुंगी सुकर श्वान पशुपक्षी मनुष्य जाण राजा रंक थोर सान समसमान पाही जो दिसाया जरी शिर्डी निवासी साडे तीन हाताची मिराशी तरी ते सर्व अंतरी अत्यंत निष्काम बाह्यत भक्तार्थ तिसकाम अंतरी निज शांतीचे धाम बाह्य प्रकाम संतप्त अंतरी परब्रह्म स्थिती बाहेर दावी पैशाच वृत्ती अंतरी बाह्यत गुंती विश्वाची कधी पाही प्रेम भावे कधी पाषाण घेऊन धावे कधी शिव्या शापाते द्यावे कधी कवटाळावे स्वानंदे कधी शांत दांत उपरत तितिक्षु सदा समाहित आत्मस्थित आणि आत्मरत प्रसन्न चित्त भक्तांसी एकासनी नित्यलीन नाही जयासी गमनागमन सटक जयाचे दंड निधान तूष्ण्यवस्थान निश्चिंत नाही कीर्ती वित्तेषणा भिक्षाचर्य प्राणरक्षणा करुणी ऐशिया योगारोहणा कालक्रमणा करी
भूमि अवनाक्रांत हिंदू नृप पादाक्रांत गुरुचे देणे मार्गी लावणे मोक्षाच्या
समर्थ तो चिजो दावी भव पार महिमा अगोचरु थयाचा जो जो जाई कराया दर्शन तयासे भूत भविष्य वर्तमान साई न पुसता करीति निवेदन पूर्ण पूर्ण संपूर्ण ब्रह्म लोकी जो सर्वत्र देखे सम सामने हरि मित्र वेद तिळ मात्र नेणे जो निरपेक्ष आणि समदर्शी अपकारियाही अमृत वर्षी समचित्त उत्कर्षापकर्षी विकल्पना
धरिति विग्रह भक्तानुग्रह कार
ब्रह्मचर्यास तुलना कवणास करवे द्रवतील परतापणी निजतापे
गगन तैसे बाबांचे चरित्र गहन ಸವ್ಯಂಗ
भासि जीव सदा सन्मुख तोचि विन्मुख दुःखासि वा सन्मुख वा विन्मुख कोणार होते आवश्यक या उभय भोगांचा मोचक संगती एक संतांचा सत्संगे नासे देहाभिमान सत्संगे तुटे जन्म मरण सत्संगे भेटे चैतन्य घन ग्रंथि विच्छेदन तात्काळ पावावया उत्तम गती पावन एक संत संगती शरण जाता अनन्य गती निज विश्रांति आंदणी नाही नाम नाही नमन नाही भाव नाही भजन तया कराया निज परायण संत महाजन
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।